हीच प्रार्थना आता आपण भगवंतांच्याकडे करू. खरं पाहता शास्त्र असं सांगतं की हरिस्मृती सर्व विपदा विमोक्षणम. हरिस्मृती सर्व विपदा विमोक्षणम. जर का एखादा व्यक्ती हरिस्मृती हरीचं त्याने चिंतन केलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरीचं जर चिंतन केलं तर सर्व विपदा त्याच्या जीवनामध्ये जी काही संकट आहे त्या संकटातून काय होऊ शकतो तो विमोक्षणम, मुक्त होऊ शकतो तो. आणि संकटाने भरलेलं जग आहे आपण बघतोच, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येणारच, पदोपदी संकटाने भरलेलं जग आहे. त्यामुळे आपल्याला हरिस्मृती ही सतत करायलाच पाहिजे, आपल्याला ऑप्शनच नाही, आपल्याला पर्यायच नाही. म्हणून शास्त्र म्हणते की यस्य स्मरण मात्रेन, यस्य स्मरण मात्रेन, फक्त भगवंतांचं चिंतन करा, भगवंतांचं स्मरण करा मात्रेन, फक्त यस्य स्मरण मात्रेन, भगवंतांचं फक्त स्मरण केल्याने, भगवंतांचं फक्त नामस्मरण केल्याने, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जन्म संसार बंधनात विमुच्यते. हे जे काय जन्म मरणाचं जे काय बंधन आहे, हा काय संसार बहुसागर आहे, जन्म संसार बंधनात विमुच्यते, फक्त यस्य स्मरण मात्रेन, भगवंताच्या फक्त हरीचं स्मरण करायचंय आपल्याला, बाकी काय करायचं नाही. एवढ्या कारणाने फक्त संसारातून मुक्त होऊ शकतो आपण. आणि जन्म मृत्यू संसारातून मुक्त होणारच, फक्त आपल्याला काय करायचंय, नमस्तस्य प्रभवे विष्णवे, आपल्याला भगवान विष्णूंचं काय करायचंय, फक्त स्मरण करायचंय. बऱ्याच दिवसापासून सगळेजण थोडं तणावामध्ये, तणावमुक्त, काही निराशा दुःखाच्या छायेमध्ये सगळेजण वावरत आहेत. मोठं महामारी संकट आता जगावरती आलेलं आहे. थोडं चिंतन करत होतो, असं वाटलं की संकट तर येणारच, ह्या संकटातून कोण मुक्त होणार नाही. तर एक मंत्र सुचला मनामध्ये, विचार केला की जीवनामध्ये आपल्याला एखादं मोठं कार्य करायचं असेल, मोठं संकट असेल, मोठा प्रोजेक्ट असेल किंवा युद्धाचा प्रसंग असेल, तर त्याच्यावरती जर काही विजय मिळवायचा असेल तर ते एकट्या व्यक्तीचं काम नाही. अशा वेळी एकटा व्यक्ती काय करू शकत नाही, एका व्यक्तीचं कार्य नाहीये. जीवनामध्ये तुम्ही आध्यात्मिक संस्था असू दे, व्यावहारिक संस्था असू दे, सामाजिक संस्था असू दे, जर का त्याच्यामध्ये त्याला विजयी व्हायचा असेल तर त्याला एक सूत्र नेहमी मनाशी बांधलं पाहिजे, एक फॉर्म्युला नेहमी लक्षामध्ये हृदयामध्ये बांधला पाहिजे. जर सफल व्हायचं असेल तर भक्त असू दे अभक्त असू दे, तुम्ही प्रपंच करा नाही तर परमार्थ करा, प्रपंच करा नाही तर परमात्मा करा. मग तुम्हाला सफल व्हायचं असेल ना तर हे सूत्र पाहिजेच. सूत्र काय आहे? सूत्र हेच आहे की टीम वर्क आणि एम इज वन. टीम वर्क पाहिजे आणि एम इज वन पाहिजे. आपला उद्देश एकच पाहिजे आणि टीम वर्क पाहिजे. आणि जेव्हा एकत्र येणार आणि सगळ्यांचा उद्देश एक असणार त्यावेळी विजय निश्चित मिळणार. आणि आज ती गरज आहे आपल्या देशाला, आपल्या देशाला आणि आपल्या संपूर्ण जगाला त्याची गरज आहे या गोष्टीची. कारण की एकटा व्यक्ती हे करू शकत नाही, आपल्याला यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्या टीम वर्क करायलाच पाहिजे. आणि आपले जे काही मतभेद असतील, आपले जे काही स्वभाव असतील, आपले जे काही गुणधर्म असतील, आपल्या ज्या काही समस्या असतील त्या बाजूला ठेवून एम इज वन आपल्याला एकच उद्देश समोर ठेवायचा आहे की आपल्याला या महामारीला दूर करायचा. किंवा आपल्या जीवनामध्ये भक्ती जरी करायची असेल तरी आपल्या जीवनामध्ये उद्देश एकच पाहिजे, तरच आपण सफल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो, नाहीतरी अशक्य गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? याचं प्रमाण आहे ज्यांनी ज्यांनी हे टीम वर्क केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्यांचा उद्देश एक आहे, आध्यात्मिक संस्थेमध्ये असो, अगर तुम्ही सामाजिक संस्थेमध्ये असो, एखादं कुठलंही मोठं कार्य असू दे, मोठं संकट असेल, त्याच्यामध्ये फक्त हेच कामाला येणार आहे तुम्हाला, प्रत्येक व्यक्तीला. याचं प्रमाण पण आहे. जेव्हा आध्यात्मिक संस्थेमध्ये लोक प्रचार करतात, ती संस्था जर का सफळ व्हायची असेल, ती संस्था जर का सक्सेस व्हेज असेल तर त्या संस्थेमध्ये कार्य करणारी लोक जे मिशनरी आपण त्यांना म्हणतो, जे प्रचारक म्हणतो किंवा साधक म्हणतो, जरी त्यांचे स्वभाव वेगवेगळे असले ना तरी चालेल, स्वभावाचं काही नाही, पण त्यांनी टीम वर्क केलं पाहिजे. आणि टीम वर्क केल्याबरोबरच त्या सर्व लोकांचा जरी स्वभाव वेगळे असतील, त्यांचे गुणधर्म वेगळे असतील, त्यांच्या समस्या वेगळ्या असतील, त्यांची कार्य वेगळे असतील, पण त्यांचा उद्देश तर एक असेल तर ती संस्था सक्सेस होणार आहे, तर ती संस्था भरपूर काळासाठी टिकून राहणार आहे. मग ते अध्यात्म असू दे नाहीतर सामाजिक संस्था असू दे, ते कुटुंब असू दे नाहीतर ते देश असू दे, ते एखादी शिक्षण संस्था असू दे नाहीतर ते एखादी औद्योगिक क्षेत्रातील मोठी कंपनी असू दे, पर्याय नाही. त्याशिवाय आपण टीम वर्क आणि जोपर्यंत एम इज वन ठेवणार नाही, उद्देश एक ठेवणार नाही, तोपर्यंत सक्सेस होणारच नाही. म्हणून याचं प्रमाण पण आहे. महाभारताच्या युद्धामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे महाभारताचं युद्ध, युद्धामध्ये दोन पार्ट्या होत्या, एक होते पांडवांची बाजू, एक होती दुर्योधनाची बाजू. आता साहजिकच आहे विजय हा धर्माचाच होणार आहे, त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही, सत्याचा विजय हा नेहमी ठरलेलाच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे, सत्य हा नेहमी विजयच होणार. तरी सुद्धा जर विचार करण्याची गोष्ट गेली तर पांडवांच्या बाजूमध्ये सैन्य संख्या खूप कमी होती, इतके सैन्य नव्हतं त्यांच्याकडे पांडवांच्याकडे. हा एकटे कृष्ण होते, एक मोठी जमेची बाजू होती. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पांडवांच्या विजयाची पाच कारणं दिलेली आहेत, पांडवांच्या विजयाची पाच कारणं दिलेली आहेत भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये. असो, तर आपल्याला हे टीम वर्क आणि एम इज वन त्याच्यावरती आपण सांगत होतो की दुर्योधनाच्या पार्टीमध्ये दुर्योधनाने सगळ्यांना सांगितलं, तुलनेने पांडवांच्या तुलनेने दुर्योधनाच्या पार्टीमध्ये खूप सैनिक होतं, किती अक्षसैनी सेना होती 11 आणि यांच्याकडे 7 होते. सगळे राजे आले होते, सगळी टीम एकत्र आली होती, पण टीम वर्क नव्हतं दुर्योधन पार्टीमध्ये, टीम होती पण वर्क नव्हतं त्यांच्या पार्टीमध्ये. भीष्मदेव सेनापती झाले, कर्ण म्हणला मी नाही, जोपर्यंत भीष्मदेव युद्धामध्ये आहेत तोपर्यंत मी येणार नाही आतमध्ये, ते भीष्मदेव लढू देत. दुसरे राजे म्हणले अरे चला रे दुर्योधन आपला मित्र आहे, चला आपण लढू वगैरे, चला चला रे बाबानो. टीम होती वर्क नव्हतं. आणि दुसरी गोष्ट एम इज वन, त्यांच्यामध्ये एकता नव्हती, उद्देश एक नव्हता. ते सगळे सैन्य सगळे राजे दुर्योधनाच्या पार्टीमध्ये फक्त याच कारणासाठी आले होते की दुर्योधन कदाचित विजयी झाला तर माझं राज्य मला मिळेल, मी एक वेगळा स्वतंत्र राजा बनेन, मला स्वतंत्र राजा बनायचं आहे, दुर्योधनाला युद्ध जिंकणे नगर न जिंकणे त्याच्याशी मला काही संबंध नाही. एम इज वन नव्हता त्यांचा, उद्देश एक नव्हता. प्रत्येक राजा आपापला विचार करत होता, म्हणून दुर्योधनाला काय लागलं, हार पत्करायला लागली. हे सपदाचं खूप मोठं मंत्र आहे. आणि याच्या विरुद्ध सीतेचा शोध घ्या, सीतेचा शोध घ्या. बघा सीतेचा शोध घेताना जेव्हा प्रभू रामचंद्र सीता मातेचं जेव्हा अपहरण झालं आणि किष्किंधा कांडामध्ये भगवंतानी सांगितलं की सुग्रीवाता तुला मला मदत करायची आहे, सुग्रीव म्हणले भगवंता काही काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. किती सुंदर उदाहरण आहे. सुग्रीवाने सगळीकडे मेसेज पाठवले, जे काही ट्विटर फेसबुक बिसबुक सगळे सोशल मीडिया सगळं वापर करून सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे वानर एकत्र आले किष्किंधामध्ये, सगळ्या देशातून आले. आणि वानर काय असं एका साईचे नव्हते, एकाच स्वभावाचे नव्हते, एकाच गुणधर्माचे नव्हते, वेगवेगळ्या प्रकारचे, काही छोटे काही मोठे, वेगळ्या ते वेगवेगळ्या त्यांचे प्रकार होते वानरांचे. सगळे वानर सुग्रीवांच्या समोर जमा झाले किष्किंधा त्या ह्याच्या समोर, आणि सुग्रीवाने सांगितलं की आता आपल्याला टीम वर्क करायचं आहे, आपल्याला काय करायचं, आता टीम वर्क करायचं आहे. इतकं सुंदर टीम वर्क. सुग्रीवाने लगेच त्यांच्या चार पार्ट्या तयार केल्या, लाखो वानर होते, लाखो वानर होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण कल्पना पण करू शकत नाही, लाखो वानर त्या ठिकाणी जमले होते. आणि लगेच टीम वर्क सुरू झालं, चार पार्ट्या तयार केल्या, ठरलं त्या पार्टीचा सेनापती ठरला, सेनानायक ठरला, कॅप्टन ठरला, सुभेदार ठरला. चला आता आपल्याला सेवा करायची आहे, कार्य करायचं आहे, काय करायचं आहे, एम इज वन, फक्त सीतेचा शोध करायचा आहे. काय करायचं आहे, एम इज वन, फक्त सीतेचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. ठरलं सगळ्यांना, पश्चिमेला कोण जाणार, उत्तरेला कोण जाणार, पूर्वेला कोण जाणार आणि दक्षिणेला कोण जाणार, आणि सगळ्यांना ठरवून दिलं आणि टीम वर्क सुरू झालं. इतकं फास्ट सुरू झालं ते. आणि आपल्याला माहिती आहे की जरी दक्षिणेची जी पार्टी होती ती स्पेशल होती, दक्षिण दिशेला जी त्यांची जी पार्टी गेली होती, जो समूह गेला होता वानरांचा, तो स्पेशल होता. त्याच्यामध्ये टीम वर्क इतकं सक्षम होतं, इतकं प्रभावी होतं की त्यामध्ये अंगद होते, हनुमानजी होते, जामवंत होते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ते पण निराश झाले, जेव्हा समुद्राच्या तटावरती गेले दक्षिणेला, ते पण निराश झाले की आता करायचं काय. आणि त्यावेळी सगळेजण एकत्र आले, म्हणले की आम्ही कार्य करू शकतो, हा समुद्र पार करू शकतो आम्ही, पण माझी शक्ती नाही तेवढी. बघा, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येकाच्या शक्ती वेगळ्या आहेत, प्रत्येकाची कार्य वेगळे आहेत. अंगद बोलला की मी जाऊ शकतो, 100 योजन जाणं माझ्यासाठी काही अवघड नाही, मी एका उडीमध्ये जाऊ शकतो, पण परत येण्याची माझी शाश्वती नाही, मी परत येऊ शकत नाही. जामोद म्हणले, अरे बाबा आता काय सांगायचं तुम्हाला, जेव्हा वामन देवानी, आता प्रसंग चालू आहे वामन देवाचा, त्यावेळी वामन देवाने जेव्हा आपला चरण असं वर केलं, आपले चरण वर नेले, त्यावेळी मी त्यांच्या चरणाला 7 वेळा प्रदक्षिणा मारली. त्या संपूर्ण पृथ्वीला जामवंतांनी 7 वेळा प्रदक्षिणा मारली, पण आता बाबांनो मी काय करू शकत नाही. अरे बाबा, आता माझं वय आता झालेलं आहे, आता मी म्हातारा झालेलो आहे, आता मी काय करू शकत नाही, मी एवढं करू शकत नाही कार्य. टीम वर्क असं असतं. जेव्हा एखादा व्यक्ती अडतो, त्या ठिकाणी दुसऱ्याने त्याला सहाय्य करून प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि म्हणले, आपल्यात एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती करू शकतो, ते म्हणजे कोण आहे, हनुमानजी आहे. हनुमानजी त्या ठिकाणी शांत बसले होते, विचार करत होते की आपल्याला हे कार्य सफल करायचं आहे, आपला उद्देश आहे, एम इज वन, सीता शोध घ्यायचा आहे, करू काय मी. त्यावेळी सगळ्या टीमने विचार केला की अरे हनुमंतांना तुम्ही जागवा, त्यांची शक्ती जागे करा. ते जर का एकदा जागे झाले, त्यांची शक्ती जर का एकदा जागी झाली, तर या जगामध्ये असा कुठला समुद्र नाही की ते लांघून जाऊ शकत नाहीत. आणि मग हे कार्य झालं, सर्व टीम, हे जे काय सगळे सदस्य होते, त्यांनी कार्य केलं की त्या व्यक्तीला काय करा, तुम्ही जागृत करा. आणि केलं, हनुमंत गेले. विचार करा, गेले त्यावेळी जीवन त्यांच्या मार्गामध्ये, एवढा मोठा प्रसंग आपण घेणार नाही, त्यांच्या मार्गामध्ये इतकी संकट आली, इतकी संकट आली, काही ठिकाणी त्यांना संकट आली, काही ठिकाणी प्रलोभन पण आलीत, संकट पण आलीत आणि प्रलोभन पण आली, पण प्रलोभनांना ते भाळले नाहीत आणि संकटांना ते घाबरले नाही. उद्देश काय होता, एकच होता, एम इज वन, आणि टीम वर्क होत. जेव्हा प्रवेश केला लंकेमध्ये, लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर लंकेच्या गेटवर लंकिनी होती. लंकिनी म्हणली, पासपोर्ट दाखवा. बाहेरच्या देशातला व्यक्ती आमच्या देशात अलाउड नाही. तुमचा व्हिसा काय, पासपोर्ट काय, ते दाखवा, कारण आम्ही बाहेरच्या लोकांना अलाउड करत नाहीत. त्यासाठी मला ठेवलेले लंकेला, मी परराष्ट्र मंत्री आहे या ठिकाणी लंकेची. आणि हनुमंतांना प्रश्न पडला, तर काय बोलायचं हिला, ही तर स्त्री आहे, लंकिनी आहे, काय करायचं. आणि त्या ठिकाणी एक सुंदर शिकवण आपल्याला मिळते, कशा प्रकारे जीवनात, मी म्हणलं ना, प्रपंच असू दे नाहीतर परमात असू दे, हे तुम्हाला करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, त्याच्या पर्यायच होणार नाही, पुढे जाऊ शकणार नाही आपण, प्रगती होणार नाही. हनुमंतांनी सांगितलं की आता ही मार्ग तर देत नाही. आणि हनुमंतांच्या साईज पेक्षा ती खूप मोठी होती, लंकिनी खूप मोठी होती, ती तिचा आकार, जस रामायणामध्ये तिचं वर्णन बघितलं तुम्ही, खूप मोठी ती दिसायला, 11 विकार अशी राक्षसी होती. आणि हनुमानजींनी अतिशय छोटं रूप, अतिसूक्ष्म रूप धरी, छोटं रूप धारण केलं होतं. हनुमानजीने आपला छोटा आकार वाढवला थोडा, आणि हनुमानजीने अशी मूठ आवळली आपली. मूठ अशी केली आणि एक ठोसा, एक पंच तिच्या गालावरती मारून दिला. कथा मी सांगत नाही, मी त्याचं उद्देश, त्यातलं गर्भ सांगतोय, त्यातला जे रहस्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मी काय म्हणलं तुम्हाला, सक्सेस पाहिजे ना, संकट असू दे, जीवनामध्ये काही असू दे, तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल ना कुठल्याही स्तरावर, कुठल्याही पातळीवर, टीम वर्क आणि एम इज वन. आणि टीम वर्कमध्ये हे हाताची बोट 5 आहेत, या 5 बोटांमध्ये एक ही बोट एक समान नाही, एक ही बोट एक समान नाही, एक छोटा, एक मोठा आहे, एक लहान आहे, असं सगळे लहान आहेत. पण जेव्हा संकट मोठा आहे आणि आपल्याला कार्य करायचं आहे, आपल्याला उद्देश सफळ करायचा आहे, तेव्हा ही पाची बोट एकत्र येणार, पाची बोट एकत्र येणार. आणि जेव्हा हा एकत्र येऊन जेव्हा लंकिणीच्या थोबाडीत मारलं, त्यावेळी लंकिणी बेशुद्ध पडली. आणि ती म्हणली की आता तुम्ही जाऊ शकताय, तुमचा पासपोर्ट तयार झाला, व्हिसा तयार झाला, तुम्ही आता आतमध्ये एंट्री करा. सांगायचा उद्देश काय, हे सूत्र आहे आणि आपल्याला या संकटातून आता मुक्त व्हायचं आहे. खूप भयानक संकट आहे, महामारीचं संकट जे आहे, हा या रोगाचं संकट आहे ते खूप भयानक आहे. आपल्या संपूर्ण देशाला स्त्री असू दे, पुरुष असू दे, वृद्ध असू दे, कोणी असू दे, लहान मुलं असतील, आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन टीम वर्क करून एम इज वन. आपला उद्देश एकच पाहिजे की यातून मुक्त व्हायचा. आणि कदाचित आध्यात्मिक संस्थेमध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा हे सूत्र लागू पडणार आहे, कामी येणार आहे. तर एक थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, तर या भागवतानुसार या ठिकाणी आता सर्व काही झालेलं आहे. भागवत मध्ये आतापर्यंत सर्व काही घटना घडलेली आहे. बळी महाराजांना भगवंतांनी त्यांचं सर्व हिरावून घेतलेलं आहे, जे काय त्यांचं राज्य होतं ते सगळं. आणि आता भगवंत काय करतायत, बळी महाराजांना म्हणतायत की आता तू जा. प्रल्हाद महाराजांना म्हणतायत तुम्ही जावा आता कुठे, सुत लोकामध्ये. आणि हा श्लोक आहे, त्यामध्ये म्हणतात की कृतांजली. प्रल्हाद महाराजांची अवस्था कशी आहे, कृतांजली. प्रल्हाद महाराजांनी आपले दोन्ही हात असे जोडलेले आहेत भगवंतासमोर, असे दोन्ही हात जोडलेले आहेत. आणि कृतांजली भगवतो, प्रल्हाद महाराजांनी दोन्ही हात जोडलेले आहेत. खर तर कधीही भगवंतासमोर आलं ना असे दोन्ही हात जोडायला पाहिजे. नमस्कार करण्याची पद्धत हीच आहे, कृतांजली. अंजली म्हणजे दोन्ही हात एकत्र करणे, कृतांजली. आणि हे प्रल्हाद महाराज दाखवून देत आहेत. अहो काय सांगायचं, लोक आजकाल देवळामध्ये आलेत ना मंदिरामध्ये कशा प्रकारे नमस्कार करतील याचा तुम्ही विचारच करू नका. लोकांची पद्धती अशी असं करतात, हे म्हणजे काय, हा त्रिकोण म्हणजे काय, कधी कधी असं करतात असं, कधी हात इकडे असा, हे काय मेजरमेंट आहे का, इथून असं, कधी कधी फक्त असंच. इतके परवा तरी एक व्यक्ती आले होते, त्यांची स्टाईल अशी काय, तिथं सांगितलेलं आहे प्रल्हाद महाराजांनी. फॅक्ट आहे, प्रल्हाद महाराज म्हणतात कृतांजली. प्रल्हाद महाराज दाखवून देतात कृतांजली, दोन्ही हात प्रल्हाद महाराजांनी असं जोडलेले आहेत कृतांजली. आणि काय म्हणलेले आहेत, आज्ञा भगवतो, भगवंतांची आज्ञा त्यांनी काय केलेली आहे, आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. हे वैष्णव सदाचार शिकवत आहेत ते प्रल्हाद महाराज. कृतांजली करून भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकावर धारण केली आणि परिक्रम्य, परिक्रम्य म्हणजे प्रदक्षिणा केली भगवंतांना. आणि मग भगवंतांची आज्ञा काय होती, भगवंत म्हणले की प्रविशेष महाबलीम, आता तुम्ही काय करा, सुतल लोकात प्रवेश केला. असं करून प्रल्हाद महाराजांनी बळी महाराजांसह आणि त्यांचे जे काय असुर जी लोक होती, त्यांची काय फॅमिली होती, नातेवाईक होते, या सगळ्यांना घेऊन प्रल्हाद महाराज सुतोलोकामध्ये प्रवेश केले. मी विचार करत होतो आतापर्यंतच्या एवढ्या तीन चार अध्यायांमध्ये, आतापर्यंतच्या या कथानकामध्ये हा आता एक पार्ट झाला, आत्तापर्यंतचा एक पार्ट झाला. मध्यंतरी बरंच काय काय झालं आपल्याला माहिती आहे, शुक्र नीती झाली, प्रल्हाद महाराजांचा त्यांच्याशी वादविवाद झाला, त्यानंतर वामन देवाचं ते स्मितहास्य झालं, ते बऱ्याच काही गोष्टी झाल्या. पण आतापर्यंत मी विचार केला की भगवंत आहे ना, दोन गोष्टी करण्यामध्ये कधी चुकत नाहीत. जो कोणी भगवंताचा भगवंताकडे येण्याचा प्रयत्न करतो ना, त्यांच्या बाबतीमध्ये भगवंत दोन गोष्टी करण्यामध्ये कधी चूक करत नाहीत, कधी चुकत नाहीत. पहिली गोष्ट आहे, ज्यांच्याकडे तो येण्याचा प्रयत्न करतो भगवंत, त्याचं सगळं आधी हरवून घेतात. पहिली गोष्ट, सगळं लुटतात. अहो लुटणे हा भगवंतांचा आहे ना बिझनेसच आहे पहिल्यापासूनचा. पूर्वापार त्यांचा अपवंश परंपरा, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला, त्यांच्या परंपरेतलाच बिझनेस असला का, भगवंत लुटणे हा त्यांचा हेच आहे. आणि त्या लुटण्याचे प्रकार पण वेगवेगळे आहेत भगवंतांचे. कोणाकडे स्मितहास्य करून लुटतात, बघा तुम्ही पटत नसले तर बघा. कोणाकडे डोळ्याशी तिरके करून लुटतात कोणाला, असे इकडे तिकडे कधी कधी डोळ्यांच्या भुवया त्याच्या उंच करून एखाद्या लुटतात, एखाद्या समोर नाचून रास करून त्याला लुटतात. हा आणि सगळ्यात मोठं त्यांचं जे शस्त्र आहे ना ते म्हणजे त्यांचं मुरली, ती जर का बाहेर काढली की झालं. मग अहो त्यांनी बिचाऱ्या शंकरांना पण सोडलं नाही लुटायचं म्हणजे ना शिवजींना पण सोडलं नाही. बिचारे दयाळू वैष्णव शिवजी कैलास मध्ये बसले होते तपस्या करत, ध्यान लावून बसले होते, त्यांच्याच नावच ध्यान लागत होते ना. हा रासला करताना आपली बासुरी सुरू केली, बासुरीचा सूर थेट कैलास मध्ये गेला. विचलित झाले, मला जायला लागतं इथं थांब. पार्वती म्हणते कुठे चाललाय, तपस्या अजून पूर्ण झाली, अजून फॅमिली वगैरे सगळी घरची काम आहेत, कुठे चाललाय? नाही मला जायला लागतं लगेच. थेट त्यांना पण लुटलं, त्यांनी सगळी तपस्या लुटली, डायरेक्ट खाली आले. आपल्याला माहिती आहे ती कथा काय मी सांगणार नाही, आपल्याला आपल्याला विषय वेगळा आहे आपला प्रवचनाचा. आणि त्यांना पण नाचवलं रासलीमध्ये, त्यांना पण नाचवलं भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजून. त्यांना गोपी बनायला लावलं अगोदर, गोपी बनून मग आतमध्ये पास दिला. आतमध्ये पास दिल्यानंतर जेव्हा ते नृत्य करायला लागले तेव्हा आजूबाजूच्या गोपी म्हणल्या, बापरे हा क्लासिकल डान्स दिसत नाही हा थोडा वेगळी गोपी आहे, थोडा साईडला घ्या, परत व्हेरिफिकेशन करा, आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड सगळं चेक करा, व्हेरिफिकेशन करा, कारण की हा क्लासिकल नाही आणि असं नाही हा डान्स. भगवान भगवान कृष्ण म्हणले सगळ्या गोपी एका लाईन मध्ये उभे राहा, मला बघायचं सगळ्यांचे चेहरे. लाखो गोपी होते तिथे, असंख्य होते, अनंत रासलाही अनंत होते, आपल्या बुद्धीने समजू शकणार नाही ती. म्हणजे एका लाईन मध्ये शिवजीना डाऊट आला, म्हणले आता मी जर काय ओळखलो तर मला इथून बाहेर काढणार. एक काम करतो मी, सगळी लाईन लावले ना शेवट नंबर मी थांबतो, कदाचित कृष्ण प्रत्येकाचा ते चेहरा बघत येईपर्यंत थकून जातील, म्हणतील राहू दे आता सगळे ओके असं म्हणून सगळ्यात शेवटी थांबले. आणि भगवंतांनी विचार आपला प्लॅन चेंज केला, भगवंत म्हणले नाही मी शेवटून बघायला सुरुवात करणार, झाली ना पंचायत. असे हे भगवान लुटतात सगळ्यांना, लुटतात सगळ्यांना. गीत गोविंद मध्ये प्रसंग येतो, गीत गोविंद जर तुम्ही गीत गोविंद जर का तुम्ही वाचला असेल वगैरे त्याच्यामध्ये प्रसंग येतो की तू अरे बाबा तू वृंदावनाकडे जाऊ नकोस, तू काय कर वृंदावनाकडे जाऊ नकोस तू. सत्य एकदा बाबा एक बाबा साधू बाबा महात्मा मथुरेतून वृंदावनला येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मध्ये बाबा थांबले साधू बाबा. आणि साधू बाबा त्या ठिकाणी थांबून प्रत्येकाला असे अडवायचे जाऊ नका वृंदावनात जाऊ नका. म्हणजे बाबा काय झालं तुम्हाला, तुम्हाला का झालं? म्हणजे अरे तुमचं दुर्भाग्य असेल तर तुम्ही वृंदावनामध्ये जा, पण तुम्हाला सौभाग्य प्राप्त करायचं असेल ना वृंदावन जाऊ नका. ते असे अडवायचे लोकांना, लोक म्हणाले अरे बाबा तुम्ही काय वेडे बेडे झालात का, लोकांचे सौभाग्य जागृत होतं, अनेक पुण्यांची सुकृतांची जोडी एकत्र येते म्हणून त्याला बुद्धी सुचते की चला वृंदावनात जाऊ श्यामसुंदराचं दर्शन घेऊ, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला वृंदावनात जाऊ नका. बाबा म्हणले मी सांगतोय ते आई बाबा वृंदावनात जाऊ नका. बरं ठीक आहे, तरी तू माझं नाही ऐकलंस, जर वृंदावनात गेलास तर त्या वृंदावनातल्या कुंज गलीमध्ये जाऊ नको. म्हणले का? अरे तुला जर का तुझं दुर्भाग्य ओढवून घ्यायचं नसेल तर त्या कुंज गलीमध्ये जाऊ नको, गेलासच तर बघ त्या गलीमध्ये आहेत ना मुलं खेळत असणार आहेत, त्या कुंज गलीमध्ये मुलं खेळत असणार आहेत, आणि त्या खेळणाऱ्या मुलांच्या मध्ये एक नटखट एक खोडकळ एक सावळ्या रंगाचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही. बघ जरी गेलास तर त्या मुलाकडे अजिबात बघायचं नाही, तो सावळ्या रंगाचा मुलगा आहे त्याला ओळखून घे, तो नटखट आहे खोडकर आहे आणि त्याकडे बघायचं नाही अजिबात. आणि जरी तुला वाटलं अरे बाबा तू काय सांगतोस, अरे मला तेच करायचं आहे, मला वृंदावनात जायचं आहे आणि मी कुंजगली जाणारच, तर बाबा म्हणले जा पण त्या मुलाकडे बघू नकोस. आणि बघ तुला सांगतो तू जर त्याकडे बघायचा प्रयत्न केलास ना किंवा नाही बघितलंस ना तर तुझ्याकडे बघा त्यानं तुन माझ्याकडे बघावं म्हणून तो लय नखरे करणार. तो मुलगा आहे ना सावळ्या कलरचा मुलगा आहे ना तो लय नखरे करणार, कधी असं थोडं आपलं अंग कमर वगैरे हलवेल, कधी तुझ्या तिरक्या नजरेने बघेल तुझ्याकडे, कधी स्मितहास्य करेल तुझ्याकडे बघून, तरी पण तू सावध हो तुला मी सांगतोय. ते म्हणतो अरे बाबा तुला काय वेट लागले काय, मी सगळं करणार. तो म्हणतो ठीक आहे कर सगळं पण तरी पण तुला मी सांगतो. तो जेव्हा असे नखरे करेल ना, डोळे वगैरे फिरवेल आपल्या डोळ्यांच्या भुव्या तुझ्याकडे बघून वरती उडवेल, त्यावेळी तू बघू नकोस त्याकडे. आणि त्याला कळेल की हा माझ्याकडे बघत नाही, तेव्हा शेवटचं शस्त्र तो काढेल. त्याचं शेवटचं शस्त्र काय माहित आहे का? हत्यार. आपण हत्यार. त्याचं शेवटचं शस्त्र आहे बासुरी. आपल्या कमरेची बासुरी काढेल, आपल्या ओठाला लावेल आणि वाजवण्यातला सुरुवात करणार. सुरुवात करणार तेवढ्यात तू पळून जा. तो बाबा तुम्ही काय वेडे झालात का? अरे मला तेच करायचंय. मी जाणार वृंदावनामध्ये, कुंज गलीमध्ये जाणार आणि त्या सावळ्या मुराला बघणार आणि त्याची बासुरी ऐकणार. बघतो मला काय व्हायचं आणि काय होणार आहे माझं. ते बाबा म्हणले काय होणार आहे तुझं? आज मी इथं आहे, लोकांना आवडवतोय, उद्या तू माझ्या ठिकाणी राहणार आहेस. उद्या तू या ठिकाणी येशील आणि तू असा करशील की वृंदावनामध्ये कोणी जाऊ नका, वृंदावनातल्या कुंज गलीमध्ये कोणी जाऊ नका. आणि गेलास तर त्या ठिकाणी मुलं खेळतात, त्या मुलांच्या मध्ये एक नटखट खोडकळ अतिशय चालाक असा जो सावळ्या रंगाचा मुलगा आहे त्याच्याकडे मात्र बघू नका. आणि बघितलंच तरी त्याची बासरी ऐकू नका. म्हणून ते गीत गोविंद मध्ये इतका सुंदर प्रसंग आहे. भगवंत आहे ना नाना प्रकारे लोकांना, बघा तुम्ही गोविंदजीकडे बघा एकदा. दो तीर नजर के दिल पे खाके देख लो, असं म्हणतात. दो तीर नजर के दिल पे खाके देख लो. आणि बळी महाराजांनी त्यांनी हेच केलं. बळी महाराजांना पण भगवंतांनी हेच केलं की फक्त स्मित हास्य करून त्यांना त्यांनी हे केलं. बळी महाराज मोहित झाले तर हे तसे आहेत कृष्ण. त्यांचं पहिलं मी तुम्हाला म्हटलं ना, पहिली गोष्ट आतापर्यंत मी बघितली, ते लुटतात सगळ्यांना, तसे सगळं काढून घेतात. ते भागवत मध्ये श्लोक आहे तो याचा, यस्याहम अनुग्रहामी हरिष्ये तद्धनम शने. यस्याहम अनुग्रहामी, जो कोणी माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, माझी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, यस्याहम अनुग्रहामी, त्याच्यावर मी कृपा करतो. कसली? हरिष्ये तद्धनम शने. त्याचं जे काय धन आहे ना ते सगळं काय मी हरवून घेतो, लुटून टाकतो पूर्ण, त्याला मोकळाच करतो आपल्या भाषेमध्ये, म्हणजे पूर्णच लुटतात भगवंत भक्ताला. पण एवढ्यावरती थांबत नाहीत. ही पहिली गोष्ट झाली. अजून दुसरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा त्याला पूर्ण रिकामा करतात, जसं बली महाराजांना तीन पाय मागितले बली महाराजांकडे, तीन चरणामध्ये तीन पायामध्ये संपूर्ण बली महाराजांचं सगळं हिरावून घेतलं आणि नंतर म्हणले की बळी महाराज आता मी तुला काय देणार आहे ते बघ. आणि ह्या श्लोकामध्ये दिलेला आहे, ह्या श्लोकामध्ये दिलेला आहे त्यांना. तो पुढचा श्लोक आहे, 11:12 आहे तो श्लोक. म्हणजे काय? सुत्त लोक दिलेला आहे भगवंताने. भगवंत कधीही कुणाची उपकार घेत नाही, लक्षात ठेवा, कधीच. इतका सुद्धा नखा एवढा सुद्धा उपकार कुणाचा आपल्यावरती घेत नाहीत भगवंत. त्याने एवढा जरी उपकार केला ना, अहो सुदाम्याचा, सुदाम्याचा फक्त एक पोय, एक घास पोह्याचा खाला सुदाम्याचा भगवंतांनी, आणि पोहे तरी काय सुदाम्याचे, असे काखेमध्ये पुरसुंडीमध्ये बांधून आणले तिथे धोतराच्या ह्याच्यामध्ये. त्याचा किती दिवस लागले त्या पोह्याला तिकडून त्या नगरीतून यायला, अयोध्या द्वारकेमध्ये यायला किती दिवस लागले आपल्याला माहिती आहे. सकाळी केलेले पोहे संध्याकाळपर्यंत काय होतं त्याची अवस्था. आणि ती इतके दिवस पायी पायी ते, बरं का, त्यावेळी गाड्या नव्हत्या, हेलिकॉप्टर नव्हतं, एरोप्लेन नव्हते, काय रेल्वे गाड्या, ओला उबेर कॅब वगैरे काय प्रकार नव्हता, चालत जायचं चालत. तेवढ्या वेळामध्ये काय अवस्था झाली असेल त्या पोह्यांची, ते पोहे भगवंतांनी हिसकावून घेतले. एक मूठ खाली भगवंतांनी त्या पोह्याची, दुसरी मूठ खाणार एवढ्यात रुक्मिणीने हात धरला, म्हणले आम्हाला भिकारी करताय का तुम्ही आता? रुक्मिणी माता म्हणली भगवंतांना, आता आम्हाला काय भीक, म्हणजे आम्हाला काय तुम्ही सगळंच काढून घेताय का आमचं? तुम्ही म्हणजे काय झालं, तुम्ही एका मुठीमध्ये याला संपूर्ण वैकुंठाचं राज्य दिलं, ते बघा तिकडे महल तयार झाले त्यांच्या नगरीमध्ये, त्यांची झोपडी निघून गेली, त्यांच्या पत्नीवरती सोन्याने मढली ती, अंगावरती भरजरी साडी, दासी दासक सेवक महाल गाड्या घोडे रथ सगळं बैल हत्ती सगळं त्यांच्या दारासमोर आले, फक्त तुम्ही एक घास खाला त्याचा पोह्याचा, दुसरा हात खा दुसरा घास खाला तर मला दासी म्हणून तिकडे जावे लागेल तुम्हाला सोडून, म्हणून त्यांनी दुसरा हात धरला भगवंतांचा रुक्मिणीन, बस झालं, एवढं पण कोणाला काढून घेऊ नका आणि एवढं पण कोणाला देऊ नका. मी म्हणलं ना तुम्हाला की भगवान जेव्हा तुमच्याने काढून घेणार त्यावेळी तुम्हाला मात्र अशी गोष्ट देणार की बली महाराजांनी दिली, अहो भगवंत पांडवांचं सगळं काढून घेतलं भगवंताने, त्यांना काय दिलं, स्वतः अर्जुनाचे सारथी झाले भगवान, प्रल्हाद महाराजांच्या पित्याचा वध केला आणि त्याला स्वतः वात्सल्य प्रेम दिलं, गोपींना गोपींचं सर्व काही हिरावून घेतलं आणि गोपींना आपलं शुद्ध कृष्ण धन दिलं. कोणाचे उपकार ठेवत नाहीत भगवंत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिकल लाईव उदाहरण म्हणजे आपले प्रभुपाद आहेत. मी म्हटलं ना आतापर्यंत या अध्यायामध्ये बली महाराज आणि वामनदेव या कथानकामध्ये या प्रसंगामध्ये दोन गोष्ट मला निक्षून समजल्या. पहिली गोष्ट म्हणले की पहिली गोष्ट आहे की लुटतात ते, आधी सगळं घ्यायला सुरुवात करतात भक्ताचं, त्याचा त्याला समाजामध्ये त्याला कुठलंही स्थान ठेवत नाहीत, पूर्ण त्याचं काढून घेतात आधी आणि मग एकदा द्यायला सुरुवात केली की आपण ते म्हणतो ना देणाऱ्याचे हात हजारो घेणाऱ्याचे दोन हात, आपण किती घेणार आहे, पण जर का देणाऱ्याने हजारो हाताने घ्यायला सुरुवात केली तर दोन हाताने आपण कुठे पकडून ठेवणार आहे दोन हाताने आपण काय धरून ठेवणार आहे, जर त्याने हजारो हाताने घ्यायला सुरुवात केली आणि जर त्याने हजारो हाताने द्यायला सुरुवात केली तर दोन हाताने काय काय धरणार आहे, काय काय धरून ठेवणार आहे तुम्ही भगवंताने जर द्यायला सुरुवात केली तर. भगवंताने प्रभुपादांच्या जीवनामध्ये हे एक्झाम्पल आहे आपल्या जीवनात, लाईव्ह एक्झाम्पल आहे. प्रभुपादांचं 1932 साली बिझनेस स्टार्ट झाला प्रयाग फार्मसी, इतका फार्मामध्ये आला, इतका प्रसिद्धीमध्ये, इतका पब्लिसिटीमध्ये प्रभुपादांचं की प्रभुपाद देशातील नामांकित श्रीमंत श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं. आता जे देशाची नामांकित यादी निघते त्याच्यामध्ये अंबानी असतील, बिर्ला असतील, टाटा ग्रुप असेल वगैरे मोठमोठे लोक असतात, मित्तल ग्रुप असेल, तसा प्रभुपादांचा 1932 ते साधारण 1947 च्या नंतरच्या काळामध्ये 8-9 वर्षामध्ये प्रभुपादांचं नाव श्रीमंतांच्या यादीमध्ये होतं. आणि जशी प्रभुपादांची दीक्षा झाली आणि प्रभुपादांनी समर्पण करायला सुरुवात केली, प्रचाराला आपलं धन द्यायला सुरुवात केली, आपलं घर दिलं, आपला वेळ दिला, जे काही मदत कराय ती मदत करायला सुरुवात केली, तसं प्रभुपादांच्या जीवनामध्ये हे काढून घेण्याची लुटण्याची जे भगवंताची हे आहे ना स्वभाव तो सुरू झाला. हरिषे तद्धनम शने, प्रभुपादांचे कंपनीमध्ये प्रभुपादांच्या नोकरांनी फसवलं. कंपनीमध्ये प्रभुपादांच्या कलकत्तामध्ये प्रभुपादांची कंपनी होती प्रयाग फार्मसी, प्रयागला होती. प्रभुपादांच्या नोकरांनी पैसा घेतला, सगळे शेअर्स घेतले आणि तो पळून गेला. प्रभुपाद अक्षरशः रस्त्यावरती आले तरी पण प्रभुपादांनी हार नाही मानली. काही थोडेफार एक 5-10 हजार रुपये शिल्लक होते त्या ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी दुसरा बिझनेस चालू केला, त्याच्यामध्ये पण तीच अवस्था. प्रभुपाद म्हणले की नाही, त्या काळामध्ये भक्तिरक्षक स्वामी महाराज त्यांना भेटले प्रभुपादांना. भक्तिरक्षक स्वामी महाराज, भक्तिरक्षक स्वामी महाराज म्हणले प्रभुपादांना, अरे प्रभुपाद, अरे अभयचरण, तुला आता तरी समजते का नाही, तुझ्या जीवनामध्ये ही प्रोसेस सुरू झालेली आहे. अस्याहम अनुग्रहामी हरिषे तद्धनम शने, हा क्ल्यू आहे भागवतातला, हा श्लोक तुझ्या जीवनामध्ये आता उतरतोय, समजलं का, आता तरी घरदा सोडून तू ये ह्या कार्यामध्ये. प्रभुपाद म्हणले नाही नाही, मी कसं काय घरदा सोडू, फॅमिली माझं मुलं आहे, त्यांची लग्न नाही झाली, माझी पत्नी आहे, ह्यांना मी सोडू शकत नाही, माझं कर्तव्य मला करायचं आहे, असं म्हणून त्यांनी तो प्रसंग टाळून दिला. आणि परत तिसऱ्यांदा प्रभुपाद मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये अजून ती गल्ली आहे असं मी ऐकलेलं आहे, त्या ठिकाणी प्रभुपादांनी नवीन आपला लॅबोरेटरी चालू केली, लॅबोरेटरी त्यांनी स्थापन केली. आणि तिथं पण तसंच झालं, तिथं पण काही मोठा घोटाळा झाला, मोठा प्रसंग घडला आणि प्रभुपादांना ते पण सोडून द्यावं लागलं. शेवटी प्रभुपाद सर्व रिकाम्या हाताने रिकामे किशाने प्रभुपाद परत आपल्या ठिकाणी गेले घरी. आणि घरी गेल्यानंतर त्यावेळी काही कारणानिमित्त कलकत्त्यामध्ये गौडे संप्रदायाचे त्यांचे गुरुबंधू त्या ठिकाणी आले होते आणि प्रभुपाद त्यांना भेटायला गेले. गुरुबंधूंना भेटले, भेटल्यानंतर प्रभुपादांना परत भक्तिरक्षक स्वामी महाराज म्हणले की अजून तुला क्ल्यू देत आहेत भगवंत, भगवंत अजून तुला सांगतायत की आता यातून बाहेर पडा. आणि शेवटी ते मग प्रसंग माहिती आहे आपल्या जीवनामध्ये की प्रभुपादांच्या पत्नीचा व्यवहार वगैरे आपण काही घेणार नाहोत, पण तो प्रसंग घडल्यानंतर वयाच्या 54 वर्षी प्रभुपादांनी तिथून घर त्यागलाने कुठे आले, वृंदावनामध्ये आलेत. आणि राधा दामोदर मंदिर मध्ये राहताना त्या टेम्पलची खोली भाडं त्याचं 5 रुपये काहीतरी होतं त्यावेळी, असं काहीतरी होतं. तितके पण पैसे प्रभुपादाचे नव्हते, इतके पण पैसे नसेल प्रभुपादांच्या मध्ये, पण प्रभुपादांनी आपला स्वभाव सोडला नाही. मग म्हणलं ना, एकदा प्रोसेस सुरू झाली लुटायची की भगवंत थांबत नाहीत, अजिबात थांबत नाहीत. त्यानंतर बरा संघर्ष करून केल्यानंतर कसं तरी प्रभुपादाने ते प्रूफ रिडिंग केलं, कॅन्टोचं प्रिंटिंग केलं आणि प्रभुपाद फॉरेन मध्ये गेले. फक्त 40 रुपये घेऊन गेले हो, फक्त 40 रुपये. आणि त्या काळामध्ये 40 रुपये आपले भारतीय 40 रुपये म्हणजे अमेरिकेतला एक टाइमचा नाश्ता फक्त. त्यावेळी इथले 40 रुपये म्हणजे अमेरिकेमधले फक्त एक टाइमचा एक वेळचा काय होता, नाश्ता होता. तेच काय ते प्रभुपादांचे पैसे होते. सगळं हिरावून घेतलं, लुटलं भगवंताने, अक्षरशः काही सोडलं नाही. आणि मग जे सुरू झाली प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या ठिकाणी. आणि 1966 साली जेव्हा स्थापना झाली आणि पहिली रथयात्रा जी काढली प्रभुपादांनी जगन्नाथजींची, जे जगन्नाथजी त्या ठिकाणी गेले मग काय विचारूच नका. आणि जो काय त्यांच्या प्रसादाचा महिमा सुरू झाला, खरं तर जगन्नाथजींची खूप मोठी कृपा आपल्या हरे कृष्ण संस्थेवर आहे, इस्कॉन संस्थेवर आहे. आणि मग तिथून जे प्रभुपादांच्या आध्यात्मिक असू दे नाही तर प्रभुपादांच्या ऐश्वर्यामध्ये इतकी वाढ झाली. 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वी भ्रमण करून 108 मंदिरं, ती पण मार्बलची मंदिरं, एक एक मंदिर भव्य दिव्य, त्याच्यामध्ये हजारो शिष्य, हजारो साधक, हजारो ब्रह्मचारी, शेकडो संन्यासी, अनेक लोक जुडले गेले, त्यांचा प्रसाद, त्यांचं कार्य इतकं मोठं वाढलं गेलं, प्रभुपादांसमोर असणारे ऐश्वर, गाड्या हे ते इतकं वाढलं. आणि जेव्हा 12 वर्षानंतर प्रभुपाद जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा तेच 40 रुपये त्यांच्या खिशामध्ये होते, तेच 40 रुपये त्यांच्या खिशामध्ये होते. आणि ते 40 रुपये त्यांनी रिक्षा टॅक्सीवाल्याला सुट्टे नव्हते म्हणून दिले. 12 वर्षानंतर भगवंतांनी 40 रुपये खर्च करण्याची वेळ त्यावेळी त्यांच्यावरती आणून दिली. सांगायचा उद्देश एकच होता की भगवंत आतापर्यंत या कथानकामध्ये एकच आहे की आधी सगळं लुटतात, कुणाकडे बघून लुटतील, कोणासमोर नाचतील, नृत्य करतील, डोळे उडवतील, भुवया उडवतील, तिरक्या नजरेने बघतील, आणि नाही झालं तर शेवटचा पर्याय मजा म्हणजे आपली मुरली बाहेर काढतील. पण एकदा लुटण्याची प्रोसेस पूर्ण झाली बलि महाराजांसारखी आता आपण बघतो, तर मात्र त्यानंतर आपलं सर्व ऐश्वर काय आपल्या स्वतःलाच वाहून देतात, स्वतःच त्याचा नोकर म्हणजे स्वतःची मालकीच त्या देतात भगवंत. म्हणून भगवंताची भक्ती इतकी सोपी नाही. आपण म्हणतो ना भगवंताची भक्ती, भगवंत स्वतःची भक्ती का देत नाही, भक्ती रसामृत सिंधू मध्ये त्याचं वर्णन आहे ना. कारण का भक्ती दिली तर भगवंतांना त्या काय करायला लागतं, त्यांचा नोकर बनायला लागतं, म्हणजे आपल्याला ते स्वाधीन करतात. म्हणून भगवंताची भक्ती कुणाला देत नाहीत, मग ज्यांना देतात त्यांना म्हटलं आधी लुटून घेतात आणि मग घ्या 40 रुपयाचे मात्र 40 करोड तुम्हाला मिळणार. 12 वर्षामध्ये सगळ्यात सक्सेसफुल बिझनेसमॅन कोण असेल, ते कोण, श्री प्रभुपाद आहेत. अशा प्रकारे हे भगवंत दाखवून देतात या ठिकाणी की बली महाराजांना सुत लोक देऊनचे देऊन स्वतः गेटकीपर म्हणून त्यांच्या द्वारावरती राहिले. आणि विचार करा, ज्या व्यक्तीच्या, ज्या राज्याच्या, ज्या व्यक्तीच्या घराच्या, महालाच्या द्वारावर जर का स्वतः कृष्ण, स्वतः भगवंत गेटकीपर म्हणून जर उभे राहत असतील, कुणाची मजाल आहे, कुणाचं धाडस आहे, कुणाचं धैर्य आहे की त्याच्या संकट घेऊन त्यांच्या घरामध्ये जावं, त्यांच्यावर आक्रमण कर. मृत्यूची पण ताकद नाही की त्यांचा मृत्यू घेऊन जाण्याची. स्वतः कृष्ण तिथं असताना. हे कधी शक्य आहे? जेव्हा ते पहिल्यांदा आपली प्रोसेस पूर्ण करणार त्याच वेळी. हरिषे तद्धनम शने, त्याच वेळी होणार पूर्ण, नाहीतर पूर्ण होणार नाही. म्हणून माझी हीच प्रार्थना आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की या भक्तिमार्गामध्ये सूत्र ते हे फॉर्म्युला आहेच, टीम वर्क आणि एम इज वन. आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाचे लोक इतर एकत्र आलोत, पण आपल्याला जर कृष्ण प्रेम प्राप्त करायचं असेल किंवा भौतिक जगातलं कुठलेही ध्येय असू दे, प्रोजेक्ट असू दे, काही असू दे, पण टीम वर्क पाहिजे, एम इज वन पाहिजे, एम इज वन पाहिजे. असं म्हणतात की अहो मातीने एकी केली ना की वीट बनते, मातीने एकी केली की वीट बनते, विटेनी एकी केली की भिंत बनते, विटेनी एकी केली की भिंत बनते, आणि जर एकी भिंतीने केली तर घर बनतं. फॅक्ट आहे. आणि जर एकी भिंतीने केली तर काय होतं? घर बनतं. अहो जर या निर्जीव वस्तू टीम वर्क करत असतील, एकत्र येऊन एम इज वन घर बनवत असतील, तर आपल्यासारखे सजीव प्राणी, आपल्यासारखे मनुष्य प्राणी एकत्र येऊन आपला उद्देश एक ठेवून भगवंतांची प्राप्ती असो. अगर आता जे काही जगावरती संकट आलेलं आहे, आता जी काही महामारी, जो काही रोग आलेला आहे, त्यातून आपण का मुक्त होऊ शकत नाही? आपण निश्चित मुक्त होणार आणि निश्चित भगवंत सहाय्य करणार, आणि त्यासाठी आपल्याला मात्र हरिस्मृती सर्व विपदा विमोक्षणम, आपल्याला हरिस्मृती, हरिस्मृती आणि हरिस्मृती केलीच पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण या ठिकाणी थांबू. कुणाला काय प्रश्न टीका असेल तर आपण नंतर विचारू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.